हिट्स 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. 8:40 झालेत अँड आपण थोड्या वेळापूर्वी स्वच्छता गृहांबद्दल जर एक विषय छेडला होता की बाबा रे सिडको आणि अंबड परिसरातली जी स्वच्छता गृह आहेत त्यांना खरं तर स्वच्छता गृह असं अजिबात म्हणता येणार नाही कारण स्वच्छतेचा लांब लांब पर्यंत पत्ता नसतो. नाशिकमध्ये पेठ रोड, नाशिक रोड, पंचवटी कारंजा आणि सिडको, गंमत कळाली का तुम्हाला? सगळ्याच नाशिक मधल्या भागांची नावं येतात. या सगळ्या ठिकाणी स्वच्छतागृहांचा जर असा प्रश्न निर्माण झालेला आहे, एकूणच हा प्रश्न नेमका काय, कुठकुठच्या परिसरामध्ये कुठकुठची समस्या सतावते आहे, हमारे 9 to 10 के आर में जरूर डिस्कस किया जाएगा. पण तोपर्यंत नाशिक तुमच्या एरियातली जी स्वच्छतागृह आहेत त्यांची काय एकूण सिच्युएशन आहे जर आम्हाला कॉल करून सांगा. माझा नंबर आहे 6601935. अजूनही तो जुना नंबर इतका तोंडात बसलाय ना तोच येतो. अम्म माणूस म्हणतो नाही, आम्ही इथे मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं 6601935. तुम्ही तो जुना नंबर खोडून टाका बुद्धीमधून तुमच्या स्मरणातून आणि नवीन नंबरवर कॉल करून सांगा काय एकूण सिच्युएशन आहे तुमच्या एरियातल्या स्वच्छतागृहांची. दिल चीज तुझे देदी फ्रॉम एअरलिफ्ट गाणं येत आहे थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.